चीनी मंडी .com पॉडकास्ट।
एफआरपीचे टप्पे करण्यासाठी कारखान्यांची करार करण्याची शक्कल। साखर कारखान्याला ऊस दिल्यानंतर पुढच्या 14 दिवसात ऊसाच्या एफआरपीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणं कायद्यानं बंधनकारक आहे। ऊस नियंत्रण कायदा 1966 मध्ये त्याची तरतूद आहे, पण सध्या आर्थिक अडचणीत असलेल्या कारखान्यांना एफआरपी एक रकमी देणं शक्य नाही, त्यामुळे 2 किंवा 3 टप्प्यात एफआरपी देता यावी यासाठी कारखान्यांनी शेतकऱ्यांशी करार करण्याची शक्कल लढवली आहे। गेल्या महिन्यात कर्नाटक सीमा भागात साखर कारखान्यांनी हा पर्याय शोधून काढला होता, पण त्याला तेथील शेतकरी संघटनांनी विरोध केला आहे। आता महाराष्ट्रात त्याला शेतकरी संघटना कसा प्रतिसाद देतात याची उत्सुकता आहे। साखरेला देशांतर्गत बाजारात उठाव नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारात भाव नसल्यानं कारखान्यांसमोर ऊसाची एफआरपी देण्यात अडचण आहे। राज्यात हजारो कोटींची एफआरपी थकीत आहे, बाजारपेठेतील परिस्थिती बदलण्याची चिन्ह नाहीत आणि सरकारकडूनही अपेक्षा भंग झाल्यामुळं कारखान्यांनी आता उर्वरित हंगामासाठी शेतकऱ्यांशी थेट करार करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत। करारानुसार 2 किंवा 3 टप्प्यात एफआरपीची रक्कम दिली जाईल। महाराष्ट्रात 31 जानेवारी अखेरीस सुरू असलेल्या 190 साखर कारखान्यांकडं 13,305,62,00,000 रुपयांची एफआरपी देय होती। त्यापैकी 8,464,47,00,000 रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या हल्लाबोल आंदोलनानंतर थकबाकीदार कारखान्यांविरोधात साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी नोटीस बजावली आहे। त्यानंतर धास्तीमुळं 31 जानेवारीनंतर काही कारखान्यांनी 50 कोटींची एफआरपी शेतकऱ्यांच्या खात्यावर भरली आहे। कायद्यानुसार शेतकऱ्यांची करार असल्यास एफआरपी टप्प्याटप्प्यानं देता येते अशी माहिती साखर आयुक्तालयातील सूत्रांनी दिली। त्याचवेळी कायद्यानुसार कारखान्यांना एफआरपीपेक्षा कमी रक्कम देता येणार नाही, तसंच संचालक मंडळामध्ये अथवा वार्षिक सर्वसाधारण सभेत ऊस बिलाची फोड करण्याचा निर्णय घेतला तर तो ग्राह्य धरला जात नाही, त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याशी स्वतंत्र करार करावा लागत असल्याचं सरकारी सूत्रांचं म्हणणं आहे।